ハリオーン。オーンナマステアスバガヴァンヴィシュヴェシュヴァラヤマハデヴァヤトリャンバカヤトリプラントカヤत्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः ओम अगमशुष्यमे रश्मिशमेदाभ्यश्रमेधिपतिश्यमो उपागम शुष्यमेन्तर्यामश्रमैन्द्रवायवश्रमे मैत्रावरुणश्रमाश्विनश्रमे प्रतिप्रस्थानश्रमे शुक्रश्रमे मन्थीचमाग्रहणश्रमे वैश्वदेवश्रमे ध्रुवश्रमे वैश्वानरश्रम ऋतुग्रहाश्रमे तिग्राह्याश्रमैन्द्राग्नश्रमे वैश्वदेवश्रमे मरुत्वतीयाश्रमे माहेन्द्रश्रम आदित्यश्रमे सावित्रश्रमे सारस्वतश्रमे पौष्णश्रमे पात्नीवतश्रमे हारियोजनश्रमे इद्मश्रमे बर्हिश्रमे वेदिश्रमे धिष्णियाश्रमे सृचश्रमे चमसाश्रमे ग्रावाणश्रमे स्वरवश्रमौ पर्वाश्रमे दिशवणे च मे द्रोणकलशश्रमे वायव्यानि च मे पूतभृच्यम आघवनीयश्रम आग्नीध्रम च मे हविर्धानम च मे गृहाश्रमे सदश्रमे पुरोडाशाश्रमे पचताश्रमे वभृतश्रमे स्वगाकारश्रमे
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला आज सांगणार आहे
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या चरित्रात त्यांनी ठरवलेले आणि पुढाकार घेऊन पार पाडलेले विवाह हा एक अद्भुत भाग आहे सामान्यतः विवाहात मध्यस्थ होणे किंवा तो ठरवणे यात अनेक धोके संभवतात विशेषतः वधूवरांकडील वडीलधारी मंडळी जेव्हा आपापसात लग्नाच्या वाटाघाटी करू लागतात एकमेकांशी बोलू लागतात तेव्हा गोंधळांना सुरुवात होते आणि ते गोंधळ गैरसमज लग्नानंतरही सुरूच राहतात कालांतराने सर्व गदारोळ खाली बसतो आपापल्या परीने संसार सुरळीत चालू होतात विवाह ठरवणारी व्यक्ती मात्र या प्रकरणांमध्ये भरडली जाते बरेचदा सर्व गोंधळाचं खापर त्या व्यक्तीच्याच माथी फोडलं जातं स्वामीजींनी बुद्धिपुरस्सर असे धोके अनेकदा पत्करले त्यांनी ठरविलेल्या विवाहांची मोजदाद करणं तसं फार कठीण आहे परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे 20-25 विवाह तरी त्यांनी निश्चित जुळवले प्रत्येक लग्न ठरवताना प्रमुख उद्देश हाच की केवळ सांसारिक न होता या जोडप्यांनी परमार्थही प्रयत्नपूर्वक करावा संसार हे साध्य नसून साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहावं आणि तो करत असतानाच आत्मदर्शनाचं ध्येय अधिकाधिक बळकट करत जावं अशा प्रकारे स्वामीजींनी प्रयत्नपूर्वक निवडून जुळवलेल्या अनेक जोड्या त्यांच्या कार्यात गुंफल्या गेल्या. त्यांचा संसार आणि परमार्थ हातात हात घालून पुढे नेण्याचं कामही त्यांनीच केलं. त्यात प्रसंगी होणारे निंदा अपमान नाराजी यांना बिनबोभाट स्वामीजी सहन करत असत. त्यांच्या हृदयात उचंबळणाऱ्या अहेतुक प्रेमाला या कशाचाही अडथळा बसला नाही. माझा विवाह ठरवताना सुद्धा त्यांनी जी मुत्सद्देगिरी दाखवली ती आठवून आजही मौज वाटते असं म्हणतानाच मन भरून येतं. मी ज्या मुलीला ओझरतं बघितलं होतं त्या मुलीने सुद्धा केंद्रातल्या गर्दीत नक्की मला बघितलं का दुसऱ्याच मुलाला बघितलं देव जाणे. पत्रिका त्यांनीच परस्पर जुळवल्या होत्या. मी अजून घरी काहीच सांगितलं नव्हतं. अशा स्थितीत एक दोन दिवस गेले. त्यानंतर एका संध्याकाळी सद्भक्त शिंदेकाकांच्या घरी पाद्यपूजेचा सोहळा होता. तेव्हा शिंदेकाका शुक्रवार पेठेतल्या प्रमोद वन या चिंचेच्या तालमीजवळील इमारतीत राहत असत. मला त्या पूजेसाठी ऑफिसमधून जाण्यास उशीर झाला. स्वामीजींचं आशीर्वचन फक्त ऐकायला मिळालं. कार्यक्रम संपवून निघताना सद्भक्त निरंजनाताईंनी माझं भरघोस अभिनंदन केलं. मला क्षणभर कळेना की ती नक्की कशाबद्दल बोलते आहे. ती म्हणाली, आम्हाला बातमी कळली, तुझं लग्न ठरवलं ना स्वामीजींनी. मी तिला म्हणालो, अगं मला अजून कळायचंय. त्या मुली हसत हसत म्हणाल्या, अरे त्यांनी ठरवून निश्चित केलं सुद्धा, आम्हाला आजच दुपारी सांगितलं. मी ऐकून थक्कच झालो. पत्रिका वगैरे बघतो म्हणून मग ठरव वगैरे म्हणणाऱ्या स्वामीजींनी लग्नाचा जाहीरनामाच प्रसिद्ध करून टाकला होता. इतक्यात जिन्यातून स्वामीजी आणि सरलाताई खाली उतरू लागले. मला पाहताच सरलाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव जावयाकडे ज्या दृष्टीने बघावं तशा प्रकारचे झाले. मला म्हणाल्या, छान मुलगी आहे, यांनी ठरवलं लग्नाचं निश्चित. स्वामीजी जुना उतरता उतरता म्हणाले, बरं झालं भेटलास, तुला निरोपच पाठवणार होतो. थांब थोडा, लगेच जाऊ नकोस. आपण आता नुसती मान डोलवायची आहे हे मी समजवून चुकलो होतो. खाली उतरल्यावर मला म्हणाले, मला हे स्थळ सर्व बाजूंनी चांगलं वाटतंय. मी हो पण वगैरे म्हणायच्या आधी पुढे म्हणाले, तुमच्या घरात ही मुलगी अगदी योग्य आहे. तू असं कर, तुझ्या आईला घेऊन उद्या घरी ये, म्हणजे मी तुला सर्व समजावून सांगतो. इतकं बोलून ते रिक्षात बसून निघून गेले. आता आपली धडगत नाही हे मला कळून चुकलं होतं. माझ्या आईबरोबर दुसऱ्या दिवशी मी माया अपार्टमेंटला गेलो. आई त्यांना म्हणाली, तुम्ही ठरवाल ते योग्यच असेल. ते म्हणाले, तुमच्या लग्नात काय अपेक्षा आहेत. ती म्हणाली, मुलगी आणि नारळ इतकंच त्यांनी द्यावं, आमची काहीही अपेक्षा नाही. स्वामीजींनी मान हलवत सांगितलं, तसं नाही, ज्यांची मुलगी आहे त्यांना आपल्या मुलीसाठी काही दागिने द्यावेसे वाटत असतात, काही खर्च करावा असा वाटत असतो, आणि ते करावंच असं माझं पण मत आहे. मग म्हणाले, ठीक आहे, मी त्यांच्याशी करतो बोलणी. आपण साखरपुडा लग्न यांच्या तारखा एका आठवड्यात ठरवून घेऊ. माझ्या घरात माझे काका हे कुटुंब प्रमुख होते. स्वामीजींविषयी ते अत्यंत सभ्य सात्विक गृहस्थ आहेत, इतकेच त्यांचे भाव होते. ते माझे आणि माझ्या मित्रांचे सद्गुरू आहेत आणि आमची लग्न वगैरे ठरवतात या गोष्टी मात्र त्यांना बिलकुल अमान्य होत्या. त्यांनी या प्रकरणाला थोडासा विरोधच केला, परंतु त्यांनी ओळखलं की मी काही केल्या आता स्वामीजी सांगतील तसंच करणार. तेव्हा त्यांनी आपला विरोध थोडासा मागे घेतला, पण स्वामीजींबद्दलची नाराजी मात्र त्यांच्या मनात कायमची राहिली. मी हे स्वामीजींच्या कानावर घातलं तेव्हा ते म्हणाले, अरे ते चांगली व्यक्ती आहेत, तुझ्यावर त्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी ते थोडेसे नाराज असतील, माझ्यावरही त्यांचा विश्वास आहे, तू काही काळजी करू नकोस। लग्नाची बोलणी वगैरे 10-15 मिनिटात संपवली गेली। तुम्हाला जसं हवं तसं लग्न करा, मानपान वगैरे आपापलं करावं, मुलगी आणि नारळ या व्यतिरिक्त आमची काही अपेक्षा नाही वगैरे सर्व टिपिकल चर्चा होऊन सर्व मुद्दे पक्के झाले। मी स्वामीजींना नंतर कळवून एकच विनंती केली की स्वामीजी लग्नाचा मुहूर्त थोडा उशिराचा काढा, लग्नासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे येण्याला अजून 6-7 महिने तरी लागतील। स्वामीजी विचारात पडले, मला म्हणाले मी तुला पैसे देतो। मी न डगमगता नकार दिला, नको स्वामीजी मलाच तयारी करू देत, थोडा उशीर केल्यानं आमच्या घरचा विरोधही थोडासा मावळेल। स्वामीजींनी अनिच्छेनेच ते मान्य केलं। त्यांना खूप दिवस लग्न ठरवून ठेवणं अजिबात आवडत नसे, ते म्हणत वेळच्या वेळी लग्न लावून दिलं की सर्वजण सुटले। स्वामीजींनी साखरपुडा लवकर करून घेण्याची सूचना दिली। ऑक्टोबर 1986 मध्ये एका सुट्टीच्या दिवशी आमच्याच घरी एका छोट्याशा समारंभात आमचा साखरपुडा झाला। स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई हे अर्थातच मुख्य पाहुणे होते। माझ्या बहिणी आत्या असे अगदी मोजके नातेवाईक, केंद्रातले मकरंद, विजय, पंकज, शशांक असे 7-8 मित्र इतकीच मंडळी होती। रेवतीचे आई बाबा, भाऊ, काका, मामा, मावशा इत्यादी थोडी मंडळी, असा छोटासा कार्यक्रम झाला। स्वामी सरलाताईंनी अत्यंत प्रेमाने आम्हाला आशीर्वाद दिले आणि लग्नाची तारीख नक्की केली। व्यावहारिक बाबींचा सर्व खुलासा करून घेतला आणि साखरपुड्याची बैठक संपवली। जाताना म्हणाले, रोज रोज सारखं फिरायला वगैरे जाऊ नका बर का, केंद्र बुडवायची नाहीत, अधूनमधून कधीतरी जावं। सरलाताई म्हणाल्या, अहो आता लग्न ठरवलंय ना त्यांचं, थोडं फिरू देत ना त्यांना। स्वामीजी म्हणाले, नका फिरू म्हटलं की थोडं कमीच फिरतील, जा फिरायला म्हटलं एकदा की रोजच जातील। हसत हसत स्वामीजी सरलाताईंनी सर्वांचा निरोप घेतला।
हरी हरी अर्गे या अभंग म्हणा। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथन, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथन,
हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतान चेते पाय, धरावे संतान चेते पाय, एड़ साधती साधने, एड़ साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, एन साधती साधने, एन साधती साधने, एन साधती साधने, संतविन प्राप्ति नाही नाही संतविन प्राप्ति नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही इन साधती सरने इन साधती सरने तुटती भाची बंधने तुटती भवाची बंधने इन साधती सरने इन साधती सरने एक जनार्दनी संत संत एक जनार्दनी संत संत एक जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ इन साधती साधने इन साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने इन साधती साधने इन साधती साधने इन साधती साधने
हरि 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 स्वामी परचन हरि हरि मध्यंतरी वाचण्यात आले की हिमालयामध्ये असे बरेच योगी आहेत की जे वर्षानुवर्षे ध्यानात बसलेले आहेत काही तर अगदी कृश झालेले आहेत म्हणजे शरपंजरी अवस्थेत का हे जर खरे असेल तर हे योगी मुक्त झालेले असतात का जर मुक्त झालेले असतील तर देहात इतकी वर्षे राहायचे प्रयोजन काय जर मुक्त झालेले नसतील तर एवढी वर्षे साधना करून काय उपयोग स्वामीजी तर म्हणत असत 36 वर्षे सलग साधना केली तर याच जन्मात मुक्त होऊ शकाल स्वामीजी कृपया योग्य वाटल्यास खुलासा करावा ही विनंती असं विचारलेलं आहे सर्व प्रकारच्या प्रकृतींकरता आपल्या आपल्या साधना या आहेत आणि हे जे आपल्या ऐकण्यात आलेलं असतं की वर्षानुवर्षे ध्यानाला बसलेले आहेत कोणी त्यांचं वय 225 सांगतात कोणी 200 सांगतात तर हे खरं आहे असं अशी माझी श्रद्धा आहे श्रद्धा म्हणतो आहे हे सगळं खरं आहे तशा प्रकारची साधना करणारी मंडळी आहेत मध्यंतरी मी एक ग्रंथ वाचलेला होता ज्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे ते आता कोणता संप्रदाय हरे कृष्ण संप्रदाय त्याचे प्रमुख आहेत अमेरिकन व्यक्ती आहे ती आता त्या हरे कृष्ण संप्रदायाचे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून आहेत ते मोठा
उठाठेव कष्ट करून भारतामध्ये आले आणि पायी आले. युरोपमधून प्रत्येक देश ओलांडत ते पायी भारतामध्ये आले. अनेक प्रकारचे अनुभव मुसलमान देशांमधून येत असताना अनेक तत्वज्ञही त्यांना भेटले, धर्माचे अतिरेकेही भेटले, त्यांना लुबाडण्यात देखील आलं. अफगाणिस्तानमध्ये त्यांना काही विचित्र प्रसंगांना तोंड द्यायला लागलं. पाकिस्तानमध्येही तसंच झालं. पाकिस्तानमधून बॉर्डर ओलांडून भारतात यायचं ही महाकर्म कठीण गोष्ट त्यांनी जरी हकलून दिलं तरी देखील पाकिस्तानच्या बॉर्डरवरून, तरी ते रोज तिथं जाऊन थांबत असत. का भारतामध्ये जायचं आहे तर ती संतांची भूमी आहे, ऋषींची भूमी आहे, तिथं आध्यात्मिक धन आहे आणि त्याकरता भारतात जायचं आहे. माझी अशी कल्पना आता ते स्पष्ट आठवत नाही, पण जवळपास 1.5-2 महिन्यांनी त्यांना यश मिळालं. कोणातरी शीख अधिकाऱ्याला त्याची दया आली आणि त्यांनी स्टॅम्पिंग करून त्यांना भारतामध्ये प्रवेश दिला. भारतातही अनेक ठिकाणी ते गेले, काशीला गेले, हिमालयामध्ये गेले. आणि ही गोष्ट फार दूरची नाहीये. 1968 ते 70-72 या काळामध्ये हिमालयामध्ये ते गेले आणि हिमालयामध्ये त्यांना ज्या प्रकारचे साधू भेटले त्याची वर्णनं त्यांनी केली. त्याच्यामध्ये असे दीर्घ काळ, म्हणजे जे असं एवढं आयुष्य सांगतात असे लोक त्यांना भेटले, सिद्धी असणारे लोक भेटले. कित्येक महिन्यांमध्ये अन्न खाल्लेलं नाहीये, थोडीशी जडीबुटी जवळ आहे आणि ती थोडीशी खाल्ली तर 2-2, 4-4 दिवसाची भूक भागते. आणि त्यांनीही हे सगळं करून पाहिलं. या सगळ्यांच्या सान्निध्यात ते राहिले. अघोरी संप्रदायांमध्ये देखील ते मिसळले. त्यांच्या त्यांच्या कल्पना, त्यांच्या त्यांच्या ध्यानाच्या पद्धती या सगळ्या त्यांनी समजून घेतल्या, शिकून घेतल्या. पण ते रमले नाहीत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक संत भेटले किंवा असे प्राप्त पुरुष भेटले, पण त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा असं त्यांना वाटलं नाही. जेव्हा ते वृंदावनामध्ये गेले तेव्हा मात्र कृष्ण प्रेमानी, राधा कृष्ण या नामानी त्यांना जणू वेड लागलं. ते त्या संप्रदायामध्ये रमले आणि आता ते त्या संप्रदायाचे प्रमुख आहेत. त्यामुळं अशी मंडळी आहेत याच्यामध्ये काही शंका नाही. त्यांना अशीही मंडळी भेटली की काही तासांकरता पूर्णपणाने हृदय बंद करण्याची कला ज्यांना प्राप्त झालेली आहे. काही डॉक्टर बोलवण्यात आलेले होते. त्यांच्या समोर ते शवासनामध्ये ती व्यक्ती निजली आणि मग थोड्या वेळाने आपल्याला तपासावं असं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. तसं त्यांची सगळी शरीराची प्रक्रिया बंद झालेली होती. सगळी मृत्यूची लक्षणं त्यांच्या ठिकाणी होती. त्यांनी असं सांगितलं होतं की काही एक तासांनी मी परत जागा होईन. तसे ते परत जागे झाले. हे तर अमेरिकेहून आलेले सद्ग्रहस्थ ते पाहून अवाक झाले. पण त्यांनी असं सांगितलं की ही एक किरकोळ विद्या आहे, अनेक वर्षांच्या अभ्यासाने मला ती साध्य झालेली आहे. मात्र गीतोक्त तत्वज्ञान जे आहे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती जी आहे तेच प्रधान लक्ष असलं पाहिजे. ही क्षुल्लक विद्या आहे आणि अजून मला आत्मज्ञान झालेलं नाही असं सांगून ते परत हिमालयात निघून गेले. त्यामुळे हे मुक्त झालेले असतील, असतील की नसतील, योगिक प्रक्रियेने त्यांनी आयुष्य वाढवलेलं असेल, चांगदेवांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती असेल त्या काळात, मला वाटतं किती 14-16, आणि चांगदेव किती वर्ष जगले, 1400 वर्षांचे चांगदेव होते असं म्हटलं जातं. याच्यातली अतिशयोक्ती जर काढली समजा एखाद्यानी, तर 140 वर्ष देखील साधा आहे का? 200 असेल तरी ते साधा आहे का? इतक्या वयाचे चांगदेव होते, त्यामुळे ते असू शकतं. पण चांगदेवांना देखील आत्मज्ञानासाठी शरण जावं लागलं, मुक्ताईंना त्यांनी गुरु केलं आणि मग त्यांना आत्मज्ञान झालं. मला असं वाटतं की आपल्या विचाराची जी दिशा आहे, तर त्या दिशेमध्ये आपण हे सगळं वाचलं तरी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया रहित राहावं असं मी तुम्हाला एक सल्ला देईन. तुम्ही हे खरं असेल का अथवा खोटं असेल का असं काही समजू नका. हा एक मार्ग असला तर असेल, खोटा असेल तरी त्यांचा त्यांना लखलाप, खरं असेल तरी त्यांचा त्यांना लखलाप. आपण करणार आहोत त्याच्यातलं काही. हिमालय किंवा नर्मदा काठी आपण जाऊन राहणार आहोत. आपण अशा प्रकारे फार कष्ट करून साधना करणार आहोत, आपण नाही करणार हे काही. असू शकेल असं श्रद्धेनी म्हणावं, नसेल असं ठामपणाने म्हणू नये, कारण नकारात अहंकारच असतो. आपल्याला समजलं आणि नाही असं नकारामध्ये नेहमी असतं. कोणताही नकार अहंकार असतो. त्यामुळं आपण असेल की नसेल याच्यावर निर्णयात्मक राहू नये. श्रद्धेनी असेल असं म्हणावं, त्यांनी आपला अस्थिभाव वाढतो. मात्र आपला तो मार्ग नाही असं असल्यामुळं आपण त्या भानगडीत त्याच्यापेक्षा जास्त पडू नये असं मी सांगेन. कारण काही त्यांना काय त्याचा नक्की लाभ होत असेल हे इथं बसून आपल्याला कसं कळेल? आणि लाभ होत नसेल तरी देखील आपण काय करणार? आणि लाभ होतो किंवा नाही हे आपण कोण ठरवणार? असं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी जर वाचनात आल्या तर वाचाव्यात आणि थांबावं, बस संपलं. असेल असं म्हणावं आणि थांबावं. ही भारतभूमी ही फार फार प्राचीन काळापासून आध्यात्मिक अभ्यासाची भूमी म्हणून समजली गेलेली आहे आणि या कथा खोट्या नक्की नाहीत. तरी देखील आपला त्याच्याशी संबंध काही नाही असं आपण समजावं. हे मी अशा करता सांगतो की स्वामीजी तर म्हणत असत की 36 वर्ष सलग साधना केली तर या जन्मात मुक्त होऊ शकाल. मग ते कसे मुक्त झाले नाहीत? आपल्याला काही कारण नाही त्यांच्याबद्दल. ते मुक्त झाले कसे नाहीत किंवा त्यांना अजून देहात का राहावं असं वाटतं, त्यांचा तो मुद्दा आहे त्यांचा त्यांच्याशी. असं म्हणून आपण यापासून फारकत घ्यावी. आपण आपल्या साधनेबद्दल जागरूक राहावं आणि बाकीच्या ठिकाणी असेल असं म्हणावं, नसेल असं म्हणायचं आपल्याला काही कारण नाही असं मी तुम्हाला सांगतो. एकीकडून परमेश्वर स्वतः तटस्थ असतो. मनुष्य स्वभाव गुणानुसार बरी वाईट कर्मे करतो व त्याची फळे भोगतो असे आहे एकीकडून, बरं का? तर दुसरीकडे ईश्वरी इच्छेप्रमाणे सर्व काही घडते. मनुष्य ईश्वर इच्छेच्या आविष्काराचे एक साधन असतो असे विधान आहे. तरी त्याचा अर्थ समजून सांगावा. कशाचा अर्थ समजून सांगावा? पहिल्या का दुसऱ्या, कोणाचा प्रश्न आहे? पहिल्या विधानाचा अर्थ समजून हवाय का दुसऱ्या असं मी विचारेन. कारण एकीकडे परमेश्वर स्वतः तटस्थ असतो, मनुष्य स्वभाव गुणानुसार बरी वाईट कर्मे करतो आणि त्याची फळं भोगतो असं आहे, याचा अर्थ समजून हवाय. तुम्ही खोटं बोलता, तुम्ही भावाला फसवून प्रॉपर्टी मिळवता. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही भांडाभांडी करता. तुमचं आणि बायकोचं जन्म म्हणजे लग्न झाल्यापासून कधी कधी मला एक फोन आला होता, त्यांचे यजमान गेले त्या म्हणाल्या 40 वर्ष संसार झाला. मी म्हटलं फार दीर्घ संसार तुमचा झाला. पण त्यांचं दुःखाचं कारण वेगळं होतं. त्या असं म्हणाल्या की त्यांचा माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास नव्हता असं म्हणून रडत होत्या. 40 वर्षांचा संसार, मला अतिशय वाईट वागणूक त्यांनी दिली असं सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता, का यजमान गेले सांगण्यासाठी फोन केला होता. आता ही जी नवरा बायकोंची भांडणं आहेत, कटकटी आहेत, त्याच्यात परमेश्वर तटस्थ असेल का काय असेल सांगा बरं. तुम्ही कौतुक करू शकत नाही, तुम्ही प्रेमाने बोलू शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला सांभाळून घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या बुद्धीचा टेंभा मिरवता, अशा वेळेला परमेश्वराने काय करावं बरं. अशा वेळेला परमेश्वर तटस्थच राहणार. तो काय म्हणेल, भले शाबास असंच अहंकाराने वागत राहा असं तुम्हाला सांगायला येणार आहे का? तो तटस्थच राहणार. आणि भगवंतांचीही तशीच वचन आहेत, न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभुः, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे व्यक्ती चाललेली असते. आज केलेली जी कर्म आहेत त्या कर्मांचा अंतर परिणाम आपल्या स्वतःवर होतो. तुम्हाला देव सांगतो का भली वाईट कर्म करण्यासाठी? तुमच्या प्रवृत्तीने तुम्ही करत असता. तुम्हाला कुठल्या देवांनी सांगितले की इथं गणेशपुरम मध्ये या? तुमच्या स्वभावाने तुम्ही आलेले आहात. स्वामीजी म्हणायचे की दिवा आहे, त्या दिव्यामध्ये दिव्याच्या प्रकाशामध्ये ज्ञानेश्वरी वाचतो आहे. तुमच्या इच्छेने वाचता, काय ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन सांगितलं मी लिहिलेला ग्रंथ वाच? नाही. आणि ते म्हणायचे की 4 आणे माला कादंबऱ्या, काय त्या कोणसाने? त्यांच्या तरुणपणी असतील त्या 4 आणे. या किमतीवरून वाटतं की त्यांच्या तरुणपणच्या गोष्टी असतील या 4 आणे माला वगैरे कादंबऱ्या, जे अगदी हलकं काहीतरी वाङ्मय असणार ते. तर ते एखादं वाचत असेल, शृंगारिक असेल, काहीतरी असेल, तर दिव्याचा काय संबंध त्याच्याशी? काही संबंध नाही. जो तो आपल्या इच्छेनी धार्मिक गोष्टी करतो, पारमार्थिक गोष्टी करतो, कामुक गोष्टी करतो, सगळं स्वतःच्या इच्छेनी मनुष्य करत असतो, तसं हे वचन आहे. हे समजून हवे. याच्याकरता काय समजून हवंय तुम्हाला? आपला अनुभवच आहे हा नित्याचा, की आपण आपल्या इच्छेनीच सगळं काही करत असतो. परमेश्वर स्वतः तटस्थ असतो. गुणानुसार मनुष्य बरी वाईट कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो, हे अगदी बरोबर आहे. आज तुम्ही जिथं आहात, आज तुम्हाला जसं ओळखलं जातं, जग हा आरसा असल्यासारखा आहे. दुसऱ्याची मनं हा आरसा असतो. तुम्ही स्वतःला काही समजत असलात तरी देखील जगाच्या दृष्टीने कसे तुम्ही आहात तसं तुम्ही जगामध्ये तसं तुमचं एकूण आविर्भाव आहे. लोकांना कधीही फसवता येत नाही. तुमचं मन, तुमचं बोलणं, तुमची दृष्टी, तुमचं वर्तन, या सगळ्याचा आपोआपच एक प्रभाव पडतो. जसं आरशात आपण आपल्या स्वतःला पाहतो, तसं आपल्याला लोक कसं समजतात तसेच खरं म्हणजे आपण असतो. आपण आपल्या स्वतःला काही समजलं तरी. आणि हे सगळं आपल्या गुणांमुळेच आहे, आपल्या कर्मांमुळेच आहे, त्यामुळे ही तर काही समजून सांगण्यासारखी गोष्ट नाही. आता दुसरं विधान जे आहे, दुसरीकडे ईश्वरी इच्छेप्रमाणे सर्व काही घडते, मनुष्य ईश्वरी इच्छेच्या आविष्काराचे एक साधन असतो, हे संतांचं वचन आहे. ज्यांनी आपलं सगळं जीवन ईश्वराच्या चरणी अर्पण केलेलं आहे, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य, सर्व कर्म ज्यांनी परमेश्वराला, भगवंताला, परमात्म्याला अर्पण करून करतो आहे, सर्व कर्म अर्पण करतो आहे याचा अर्थ करतो आहे तोच. पण त्या कर्माची फळं जी आहेत, तर ती फळं कशीही मिळोत, ती तुला मी अर्पण करेन, दुःखमय जरी फळं असली तरी देखील मी तुला अर्पण करेन, मी त्याच्यापासून अलिप्त राहीन, झेपेल जमेल, सुखमय फळं असली तरी देखील त्याच्यात मी अडकून पडणार नाही. कोणाकोणाला झेपतं, जमतं, संतांना झेपतं, जमतं, आणि साधकांनी हे जमवावं अशी अपेक्षा असते. मत पर होणं म्हणजे परमात्मा त्याच्या खेरीज अन्य काहीही नको असा खराखुरा भाव असणं. ईश्वरा वाचोनी काही आणिक लाणीच नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती, जेथ निरंतर रमती अविवेकी आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ईश्वराखेरीज दुसरं इथं काही नाहीच आहे असा बुद्धीचा दृढ निश्चय ज्यांनी केलेला आहे, स्वतःचं जीवन जगायचंय आणि जगत असताना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतो आहे असं धरायचं आहे. फार टोकाच्या गोष्टी आहेत. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एकदा एका गावात एका तरुण मुलीला लग्न होण्याच्या आधी दिवस राहिले. ते जसं समजलं तसं याला कारण कोण म्हणून विचारलं गेलं, तेव्हा तिने नदीपलीकडे राहणाऱ्या साधू चं हे कृत्य आहे असं घरी सांगितलं. त्या आईतले लोक सगळे जमले, नदीपलीकडे जाऊन त्या साधूला यथेच्छ बडवलं, त्याचा आश्रम देखील जाळून टाकला आणि त्या मुलीला त्या साधूकडे ठेवून लोक परत निघून आले. त्या साधूंनी त्या मुलीला ठेवून घेतलं, परत काही ना काही जमवाजमव करून आश्रम उभारला. त्या मुलीचं बाळंतपण केलं आणि त्या मुलीला इतकं अपराधी वाटत होतं की तिने आपल्या घरी जाऊन आई वडिलांना सांगितलं, बाळाला घेऊन गेली आणि हे त्याच गावातल्या कोणा तरुण मुलामुळं झालं हे तिने सांगितलं आणि साधूंमुळं नाही असं ती घरी म्हणाली. तेव्हा सगळे लोक आले, त्यांनी साधूंची क्षमा मागितली, त्यांना अजून चांगला आश्रम बांधून दिला. जेव्हा ते त्या साधूंकडे मुलीला ठेवून गेले तेव्हा साधू म्हणाले की रामाची इच्छा, राहू देत तिला इथं. आणि जेव्हा ते लोक परत मुलीला घेऊन गेले, त्या तरुणाबरोबर लग्न लावलं तिचं, तेव्हा ते साधू म्हणाले की रामाची इच्छा. दुसरीकडे ईश्वरी इच्छेप्रमाणे सर्व काही घडते. मनुष्य ईश्वर इच्छेच्या आविष्काराचे एक साधन असतो, तर ही अनुभूतीची गोष्ट आहे. काही एक साधना केल्यानंतर जी मनाची तयारी होते, बुद्धीची तयारी होते, जो भाव निर्माण होतो, प्रथम जी श्रद्धा असते त्या श्रद्धेचं नंतर अनुभूतीत रुपांतर होतं, त्यानंतर आलेलं वचन हे तुम्हाला कसं समजवून सांगणार, हे कसं कोणाला समजवून कोण सांगू शकेल. म्हणून ही दोन वचनं एकमेकांपेक्षा अगदी वेगळी आहेत. आणि जरा विचार केला तर आपला आपल्याला याचा अर्थ कळेल, कळला पाहिजे. आपल्या सुख दुःखाचे दुसरेच कोणीतरी जबाबदार आहेत असं जे समजतात, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती इति कुबुद्धी रेषा, आपली दुःख आपण मिळवलेली असतात, आपल्या अडचणी आपण मिळवलेल्या असतात, आपली सुख देखील आपण मिळवलेली असतात. ईश्वर तटस्थ असतो. माझा एक मित्र मला, मी सारसबागेच्या त्या ट्रॅकवर चालायला गेलो तेव्हा भेटला, तर अगदी असा किडकिडीत झालेला. म्हटलं काय रे? तो म्हणाला एंजिओप्लास्टी झाली, मरता मरता वाचलो. मला म्हणाला तुझं बरं आहे, तू कधी सिगरेट वगैरे ओढली नाहीस. मी म्हणलं तेव्हा म्हणायचंच ना की असलं काय जीवन जगतोस, जरा सगळ्या जीवनाची चव घे असं तूच मला म्हणायचंच ना. जो तो आपल्या कर्मांनी आपली सुख दुःख ओढून घेतो. मी म्हणलं मग आता चालू आहे काय तुझं? नाही नाही म्हणाला, आता सगळं बंद झालं. आता ही दुःख जी आली त्याचा ईश्वराशी काय संबंध? आणि ईश्वराशी संबंध आहे असं जो मानतो त्याचं जीवन आचार किती शुद्ध असला पाहिजे? या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही अशी मजा आहे. या शिंदे अभंग म्हणा.
हरि भजनामीन काण, हरि भजनामीन काण घालवून कोरी, हरि भजनामीन काण घालवून कोरी. दोरीचा चापा भिवून भवा, दोरीचा चापा भिवून भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. हरी भजनामीन काळ घालवून कोरी, हरी भजनामीन काळ घालवून कोरी. दोरीचा सापा भिवून भवा, दोरीचा सापा भिवून भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे. हरि भजनामीन काळ घालवून कोरे, हरि भजनामीन काळ घालवून कोरे. विवेकाची ठरेल बोल, विवेकाची ठरेल बोल, ऐसे बोलावे बोल, ऐसे बोलावे बोल. आपुल्या मते उगीच चिखल, आपुल्या मते उगीच चिखल कालवून कोरे, हरि भजनामीन काळ घालवून कोरे, हरि भजनामीन काळ घालवून कोरे. संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, आनुनी मनी पुरती समज, आनुनी मनी पुरती समज. अनुभवावीन मान, अनुभवावीन मान डोलवून कोरे, अनुभवावीन मान डोलवून कोरे. हरि भजनामीन काळ घालवून कोरे, हरि भजनामीन काळ घालवून कोरे. दोरीचा सापा भिवून भवा, दोरीचा सापा भिवून भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे, अंतरीचा नान दिवा मालवू नको रे हरे भजना विन काल घालवू नको रे सोय रामने ज्ञान ज्योति सोय रामने ज्ञान ज्योति ऐसा कैसा दिवस राती ऐसी कैसी दिवस राती तयाविन नेत्र पाती हालवून को रे हालवून को रे हरे भजनावीन काळ घालवून को रे हरे भजनावीन काळ घालवून को रे दोरीचा सापा भिवुनी भवा दोरीचा सापा भिवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवून को रे अंतरीचा ज्ञान दिवा मालवून को रे मालवून को रे मालवून को
वा वा हरी हरी ध्यान प्रक्रियेमध्ये साधकाचे प्रयत्न द्रष्टा आपण दृश्य गगन याविण काही नुरावे भान येतपर्यंतच आहेत परंतु पुढे या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन किंवा हाची होणे लय चित्ता चैतन्यात यासाठी मात्र सद्गुरु कृपाच पाहिजे असे आपण नेहमी सांगत असता तर ती सद्गुरु कृपा काय आहे अनुग्रह आणि ही सद्गुरु कृपा वेगळी आहे का ती सद्गुरु कृपा होण्यासाठी साधकाने काय केले पाहिजे चांगला प्रश्न आहे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये द्रष्टा म्हणजे आपण असतो पाहणारा त्याला द्रष्टा असं म्हटलेलं आहे त्या द्रष्ट्याला केवळ पाहणारा असं म्हणतात बरं का म्हणजे जे पाहतो आहे त्याच्यात मिसळणारा नव्हे दृश्यात मिसळला की द्रष्टा दृश्याशी तद्रूप होतो केवळ द्रष्टा किंवा केवळ साक्षी असं आपलं ध्यानामध्ये स्वरूप असावं ध्यानामध्ये जर एखादा विचार उठला आणि आपण त्या विचाराशी समरस झालो तर द्रष्टा हरवून जातो आपण द्रष्टृत्वाने पाहत होतो ते सोडून आपण क्षणात त्या विचाराशी समरस होतो आणि विचाराची मालिका किंवा विचाराची परंपरा सुरू होते आणि मग काही वेळांनी लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले होतो पण विचाराच्या मागे धावतो आहोत असं लक्षात येतं हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा लक्षात आणून देणारा तिथं कोणीच नसतो तुमच्याच लक्षात येतं म्हणजे जो द्रष्टा म्हणून बसू इच्छितो त्याच्याच लक्षात येतं की चुकलं आपण विचाराच्या मागे फिरतो आहोत आणि तो परत स्वतःला सावरतो बरोबर आहे तो परत स्वतःला सावरतो तो परत द्रष्टा राहण्याचा प्रयत्न करतो आणि जो विचार उठतो जो काही उठेल तो विषयासंबंधी संसारासंबंधी नोकरी उद्योग धंद्यासंबंधी नातेवाईकांसंबंधी मुलासंबंधी असा कोणताही विचार जो उठतो तर त्या विचाराचा आणि आपला काही संबंध नाही आपल्याला केवळ द्रष्टा राहायचा आहे अशा भावनेनी परत बसतो द्रष्ट्यानी दृश्याशी समरस होणं हेच मायेचं स्वरूप आहे आणि द्रष्टा जर दृश्यापासून स्वतःला वेगळं काढू शकला म्हणजे आता आपण सगळे बसलेले आहोत, मला पाहणारे तुम्ही द्रष्टा आहात, बरोबर आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना पाहणारा मी द्रष्टा आहे, आणि दृश्य माझ्या पक्षी तुम्ही आहात, तुमच्या पक्षी हे इथं जे सगळं असेल माझ्या सकट स्वामीजींचा फोटो घड्याळ वगैरे हे सगळं तुमच्या पक्षी दृश्य आहे। तुम्ही पाहत असताना दोन प्रकारे पाहू शकता, एक म्हणजे केवळ तुम्ही पाहता आहात आणि काहीच विचार नाही, आणि दुसरी एक पाहण्याची पद्धत आहे ती म्हणजे स्मरण मध्यवर्ती कल्पना आहे का, 9:23 झालेली आहेत, स्वामीजींच्या इथं हे नवीन काय ठेवलेलं आहे काचेचं, आज स्वामीजींनी कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय, मागचा पडदा आहे तो जर समजा थोडा सरकला असेल तर असं काय कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही, तो नीट करायला पाहिजे, असे विचार उठणं, बरोबर आहे, अशा वेळेला तुम्ही केवळ द्रष्टा राहू शकत नाही तर विचारामध्ये मिसळता आणि त्या विचाराच्या योगाने बहिर्गमन करता। घड्याळामुळे वेळ, स्मरणामुळे मध्यवर्ती कल्पना, मग मागच्या महिन्यात कोणती होती ते काही केले आठवत नाही, त्यामुळे जे बोलणं चाललंय त्याच्याकडे लक्ष नाही, काय क्रम आहे हे आठवत बसला आहे, अशा प्रकारे द्रष्टा गुंतून पडतो विचारांमध्ये। ध्यानात देखील असं होतं, पण ध्यानामध्ये जेव्हा केवळ द्रष्टा कोणी असतो आणि दृश्याशी म्हणजे विचाराशी त्याची पूर्ण फारकत झालेली असते तेव्हा विचाररहित स्थिती निर्माण होते। जसे आता तुम्ही पाहताय आणि केवळ पाहिलत आणि विचारच उठला नाही तर आताही तुम्ही विचाररहित होऊ शकता। तुम्ही तसा कधी अभ्यास करत नसाल पण अभ्यास करता येऊ शकतो की तुम्ही केवळ आहात पण कसलाच विचार, तुमच्या घराच्या गॅलरीत बसलायत, रहदारी चाललीय, तुम्ही केवळ द्रष्टा होऊन राहिलात। रहदारी तर प्रचंड आहे पण तुमच्या मनात विचारच नाहीये, तुम्ही केवळ पाहत आहात, ध्यानात तुम्ही बसलायत, विचार उठला नाहीसा झाला, तुम्ही द्रष्टुत्वाने राहिल्यामुळे लगेच नाहीसा होतो, तो विचार तुम्हाला खेचू शकत नाही। अशा वेळेला जर काही शिल्लक राहत असेल तर त्याला विचाररहित स्थिती असं म्हणतात, शून्य स्थिती असं म्हणतात, किंवा केवळ गगन असं म्हणतात। तुम्ही डोळे मिटून बसलेले आहात, मस्तकाच्या आत तुम्ही जाणीव रूपानी आहात, द्रष्टा म्हणून आहात, आणि काय विचार उठतो बघू म्हणून बसलेले आहात। आणि विचार काहीच नाहीये, अशा वेळेला जे काही नाही त्याला उद्देशून गगन हा शब्द आहे किंवा शून्य हा शब्द आहे। आपण द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, आणि ध्यानात हे व्हावं, आपण केवळ बसलेले आहोत, जाणीव आहे पाहण्याची, द्रष्टुत्वाची, द्रष्टुत्व आपण घेतलंय अशी वृत्ती आहे, पण तो द्रष्टा कोणत्याच विचाराला प्रतिसाद देत नाहीये, त्यामुळे विचाररहित स्थिती झालेली आहे। इथपर्यंत साधकांनी स्वप्रयत्नांनी जावं, गुरुकृपेनेच ध्यान यशस्वी होतं, तरी देखील काही एक पावलं तुम्हाला टाकावीच लागतील। तुम्ही एक पाऊल टाकलं की 99 पावलं सद्गुरूंनी टाकली समजा, पण हे तुमचं एक पाऊल आहे, हे तुम्हाला जमणं गरजेचं आहे। ते असं म्हणतात की या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, किंवा हाची होणे लय चित्ता चैतन्यात, यासाठी मात्र सद्गुरु कृपाच पाहिजे असं तुम्ही नेहमी सांगत असता। आता असा द्रष्टा केवळ आहे आणि समोर काहीच नाहीये आणि याच्यापेक्षा दुसरं काही भान नाहीये, अशा वेळेला काय घडतं? तर द्रष्टा हा विचाररहित बसलेला आहे, तेव्हा बाहेर विचार जेव्हा त्याला ओढू शकत नाहीत तेव्हा त्याचं सगळं ध्यान स्वतःवर केंद्रित होतं, जाणीवेवर केंद्रित होतं। आणि केवळ जाणीव शिल्लक राहते, अशा वेळेला द्रष्टुत्व गळून पडतं, साक्षीत्व गळून पडतं, कारण समोर काही साक्षी तुम्ही असण्यासाठी ऑब्जेक्टच काही नाही। त्यामुळे केवळ जाणीव आहे अशा असा बोध तुम्हाला होतो द्रष्ट्याला, आणि आपण द्रष्टा आहोत हेच तो विसरतो, आपण साक्षी आहोत हेच तो विसरतो। ही ओढून घेतलेली वृत्ती आहे साक्षीत्वाची किंवा द्रष्टुत्वाची, तर ती वृत्ती गळून पडते। ही वृत्ती गळून पडताना एक गोष्ट घडते, ते म्हणजे आपण द्रष्टा आहोत हे सांगणारं तिथं जे थोडं बहुत मन होतं, मनाशिवाय कसं कळेल मी द्रष्टा आहे आणि समोर काही नाहीये, म्हणजे मन तिथं आहे फक्त स्वैर विचार नाहीयेत, आपण द्रष्टा आहोत एवढीच चित्तवृत्ती आहे। ही चित्तवृत्ती गळून पडत असताना आपण परमात्मा आहोत या भावाचं स्फुरण निर्माण होतं, सोहम स्फुरण निर्माण होतं, सोहम भाव निर्माण होतो। या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, आणि मन परत लीन होतं, तो भाव निर्माण होतो आणि पण मनरहितता परत लगेच प्राप्त होते। मुकुंदराज असं म्हणतात, येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे, त्या ठिकाणी अतींद्रिय म्हणजे मन हे 11वं इंद्रिय, बाकीची इंद्रियांचा तर प्रश्नच सोडा, पण अतींद्रिय अशी परमात्म वस्तूचाच प्रत्यय त्या ठिकाणी तुम्हाला येतो। कोणामध्ये येतो? हा जो द्रष्टा होता त्याचं द्रष्टुत्व गळून पडलं तरी जाणीव शिल्लक आहे, त्या जाणीवेलाच सोहम विचार निर्माण होतो आणि तो नाहीसा होतो आणि तो त्याची अनुभूती घ्यायला लागतो। आणि हे होण्यासाठी सद्गुरु कृपाच पाहिजे असं तुम्ही नेहमी सांगता, म्हणजे मी असं ते म्हणतात। याचं कारण त्या ठिकाणी साधक भांबावतो, बराच वेळ विचाररहित स्थिती आहे, आता पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण करतो। त्याला काहीही समजून घ्यायचं तर मनाने समजून घ्यायचं किमान, ही तर सवय आहेच। प्रथम इंद्रियांनी समजून घेणं हे मुख्य साधन आपलं आहे। अगदी लहान मूल जरी असेल त्याच्याजवळ तुम्ही बोट नेलं तर ते तोंडात घालतं, स्वतःच्या तोंडापर्यंत ते बोट नेतं, चव पाहतं काय आहे। इंद्रिय तर नाही काम करत, मन ही नाही, अशा वेळेला आता इथून पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो किंवा तर्क निर्माण होतो की आता आपण ब्रह्मस्थिती कशी गाठायची। आणि समर्थ असं म्हणतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे। थोडा तर्क निर्माण झाला तरी गाठत आणलेलं जमवत आणलेलं सगळं परत विस्कटून जातं, परत विचार उठायला सुरुवात होते, तुम्हाला देहभाव जागृत होतो। त्यामुळे हा जो शेवटचा बॅलन्स आहे, तर तो बॅलन्स कसा साधतो कोण जाणे, पण तुम्ही नाही ना साधत नाही, कारण मी काही करायला गेलो की तिथं तो अपाय होतो, मग तो गुरुकृपेने साधतो. हा साधण्यासाठी साधला ही तर वस्तुस्थिती आहे, मग कसा साधला? एक असा विचार आहे की आपोआप साधला. आणि एक असा विचार आहे की गुरुकृपेने साधला. त्याच्यात उत्तर कोणतं बरोबर? दोन्हीही बरोबर आहेत. तुम्ही आपोआप जिथं पोचलात असं वाटतं ते गुरुकृपेने झालेलं आहे, म्हणून गुरुकृपेने हे साधलं. म्हणून जे पहिलं उत्तर आहे आपोआप झालं तेही बरोबर नाही. जर इथपर्यंत गुरुकृपेने आलात तर त्याच्या पुढे गुरुकृपेनेच गेलो असं तुम्ही जर म्हणालात तरच अहंकारापासून मुक्त होता, नाहीतर मी ते गाठलं असं होईल. किंवा कसं गाठलं कोण जाणे, ते गुरुकृपेने गाठलं, ते गुरुकृपेने तुम्हाला समजलं, म्हणून ही सद्गुरु कृपा आहे. तर ते म्हणतात मग अनुग्रहाच्या वेळेला केलेली सद्गुरु कृपा काय आहे? जर ही सद्गुरु कृपा असेल तर अनुग्रहाच्या वेळेला केलेली जी सद्गुरु कृपा आहे तीच आत्ता प्रतिफळली, तीच खरी फलित झाली. खरं म्हणजे ज्या क्षणाला सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रह दिला तेव्हा त्यांना जे जिथं तुम्हाला न्यायचं होतं तिथं आत्ता तुम्ही गेलात, तेव्हा तुम्ही जाऊ शकत नव्हतात. फार स्थूल होतात, खूप भौतिक होतात, कदाचित विषयांमध्ये होतात, देहबुद्धीवर होतात. नाहीतर सद्गुरूंनी तेव्हाच तुम्हाला ते दाखवलेलं होतं पण तुम्हाला कळालेलं नव्हतं. म्हणून अनुग्रह या गुरुकृपेनेच ही गुरुकृपा साधते. बऱ्याचदा अनुग्रहाच्या वेळेला तिथल्या वातावरणामुळं, सद्गुरूंच्या दर्शनामुळं, आपल्याला समजून घ्यायचंय अशा दडपणामुळं सद्गुरू जे सांगत असतात ते समजतं, पण साधना करताना नंतर अधिकाधिक समजतं. काही थोड्या जणांना अनुग्रहाच्या वेळेला सगळं समजतं, मग त्यांना फार थोडा वेळ लागतो हे सगळं होण्यासाठी. अनुग्रह हीच गुरुकृपा, पण ही जी सद्गुरु कृपा आहे ही सद्गुरु कृपा त्या अनुग्रहाचंच फळ आहे. ती सद्गुरु कृपा तुमच्या जीवनाच्या अंतापर्यंत काम करत असते. हीच घटना काय म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगलं ध्यान लागतं तेव्हा गुरुकृपेनेच लागतं. जेव्हा जेव्हा तुम्ही भक्तिभावानी ओले चिंब होतात, तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात, तेव्हा ते गुरुकृपेनेच झालं असं समजावं. ही गुरुकृपा होण्यासाठी साधकाने काय केलं पाहिजे, ही वेगळी गुरुकृपा नाहीये. अनुग्रहाच्या वेळचीच ही गुरुकृपा आहे. फक्त त्या गुरुकृपेचा खरा अर्थ जो आहे तो या क्षणाला तुम्हाला कळला. एरवी तुम्ही मी आता परब्रह्माशी समरस होईन, मी अनुभव घेईन असं म्हटलं तर जो अनुभव येत नव्हता तो या भावनेचा जेव्हा तुम्ही त्याग करायला शिकलात तेव्हा आपोआप घडून येतं. पण ते आपोआप नसून सद्गुरु कृपेने घडून येतं, कारण त्या प्रक्रियेतूनच तुम्ही तिथपर्यंत आलात. त्यामुळे ही सद्गुरु कृपा अनुग्रहाचाच एक भाग आहे. अनुग्रह आणि ही सद्गुरु कृपा एकमेकांपासून वेगळे नाहीत. ही सद्गुरु कृपा होण्यासाठी साधकांनी काय केलं पाहिजे, अनुग्रहाची जी गुरुकृपा आहे त्याच्यानंतरही सद्गुरूंशी कायम एकनिष्ठ शरणागत भावानी नम्रतेनी त्यांचा दासानुदास आहोत असं समजून गुरुभक्ती कशी वाढेल हे सतत पाहायला पाहिजे. आचार्योपासनम वरच्या ओव्या अथवा ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं सद्गुरुस्तवन हे फक्त गुरुपौर्णिमेपुरतंच नाहीये. सद्गुरूंची कृपा दिवसेंदिवस कशी माझ्यावर होईल आणि त्याकरता मी काय करायला हवं याचं सतत चिंतन पाहिजे. सतत याचा अर्थ नेहमी. सद्गुरु कृपेचे सूक्ष्म भाग देखील आपल्याला कळावेत अशी आपली इच्छा असावी। खूप चांगला प्रश्न होता हा। प्रश्न भुगावच्या शिबिरात विचारला गेलेला होता बरं का, आणि त्याच्यावर आधारित एक प्रश्न आता वेळ आपली संपली की तेव्हा तुम्ही फार छान उत्तर दिलं तर ते परत जर सांगितलं तर बरं होईल असा एक प्रश्न आला म्हणून मी तो प्रश्न शोधून काढला। पण तेव्हा जे दिलेलं उत्तर होतं ते आणि आत्ता जे उत्तर देतो आहे ते याच्यामध्ये तेच शब्द यावेत असं त्या प्रश्नामध्ये होतं। अगदी तसंच तुम्ही परत सांगावं, तसंच परत सांगता येणं कठीण आहे। जसं भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुनाने काही वर्षांनी परत एकदा ती सांगावी अशी इच्छा श्रीकृष्णांकडे व्यक्त केली, तेव्हा ते म्हणाले मी योगयुक्त चित्तानी आणि विशिष्ट कारणासाठी म्हणून त्यावेळेला जे बोललो तर तसा भाव आता माझ्या ठिकाणी निर्माण होत नाहीये म्हणून आता ती परत सांगता येणं कठीण आहे असं श्रीकृष्ण म्हणाले। तसंच हे आहे, पण तेही उत्तर आणि हेही उत्तर याच्यामध्ये तसा फारसा फरक काही नाहीये, पण ते शब्द असतील तर मग काय रेकॉर्ड इथं लावली तरी देखील चालेल, त्या दिवशी त्याचं रेकॉर्डिंग झालेलंच आहे। पण मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की द्रष्टा आपण राहणं आणि दृश्यापासून स्वतःला वेगळं काढणं हे जमवलंच पाहिजे, आणि हे जमवण्यासाठी काही कष्ट आहेत, क्रिटिकलच आहे, म्हणून याला फाईन आर्टच म्हटलं जातं। थोडं इकडं तिकडं दुर्लक्ष तुमची 5-10 मिनिटं वाया देखील घालवतात। हा फार चांगला प्रश्न होता। हरिओम तत्सत। एक 1/2 मिनिट आपण शांत डोळे मिटून बसूया। हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।